नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनं सुरू झालं. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली. दरम्यान अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरी मेहताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. 3 जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा 26 जून रोजी निवडणूक होणार असून 27 तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. दरम्यान विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार आज संसदेत संविधानाची प्रत घेऊन आले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांच्यासह इतर पक्षाच्या खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकार चालवण्यासाठी बहुमत लागतं, मात्र देश चालवण्यासाठी एकतेची गरज असते असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या 10 वर्षात आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. जगातली सर्वात मोठी निवडणूक शानदार झाली ही गौरवाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशात चांगल्या आणि योग्य विरोधी पक्षाची आवश्यकता असून यापुढेही सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. यंदाच्या हज यात्रेदरम्यान 1300 यात्रेकरूंचा उष्णतेच्या संबंधित विविध कारणांनी मृत्यू झाल्याचं सौदी अरेबियानं सांगितलं आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक लोक वयोवृद्ध तसंच सहव्याधी असलेले होते, मात्र बहुतांश मृत्यू उष्णतेच्या लाटेमुळे झाले असल्याचं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सौर ऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यानं साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याबाबत विचार करण्यासंबंधीच्या सूचना साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागातले साखर कारखाने हरित ऊर्जा तयार करणारे मोठे स्रोत आहेत. हरित हायड्रोजन निर्मितीसाठी कारखान्यांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. हरित ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे तयार केल्यास ती वर्षभर मिळू शकते असंही खेमनार यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या मधुमित्र पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या आंबड इथले शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशा पालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून मधमाशांची भूमिका महत्वाची असल्यानं या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावं हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे. उद्या 25 जूनला पुण्यात या पुरस्काराचं वितरण होणार आहे. विधवा महिलांना सन्मान दिला पाहिजे तसंच महिलांनी स्वावलंबी होऊन कुटुंबाला देखील आधार दिला पाहिजे असं मत काल नाशिक इथं आयोजित विधवा मेळाव्यात व्यक्त करण्यात आलं. जागतिक विधवा महिला दिनाच्या निमित्तानं नाशिकच्या रुंगटा महाविद्यालयात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विधवा महिलांच्या विविध प्रश्न आणि समस्यांवर मंथन करण्यात येऊन त्यातून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक विधवा महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनीच्या कामाचा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थानावर असलेल्या भारताचा आज ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार आहे. सेंट लुसिया इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या संघानं निर्धारित षटकात 8 बाद 135 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 17 षटकात 124 धावांचं आव्हान देण्यात आलं. ते या संघानं 5 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातल्या चिमठाणे आणि दुसाणे मंडळात काल रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे या मंडळातल्या अनेक गावांमध्ये शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी पशुधन दगावल्याचं देखील वृत्त आहे. दराणे रोहाणे गावातून वाहणाऱ्या पाटली नाल्याला मोठा पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. Thank you.